सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात, आनंदात आहात आणि आजच्या कार्यक्रमात भाग घेण्याकरिता उत्साहित आहात, तयारीत आहात अशी प्रभूमध्ये मला खात्री आहे. परमेश्वराची स्तुती करूया की त्याने हा सुंदर दिवस आम्हाला दाखवला आणि ही सुंदर संधी त्याने आमच्या जीवनामध्ये लाभू दिलेली आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करूया आणि त्याच्याच नावाला गौरव देऊया. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी आपणाकरिता मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ जिवंत परमेश्वर पिता, तू आमच्यावर प्रेम केलेस, आमच्यावर कृपा केलीस, म्हणूनच आज आम्ही तुला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. आपल्या एकुलत्या एक पुत्राला हे जगात पाठवून तू आमच्यावर आपली कृपा, आपले प्रेम जाहीर केलेले आहे. खरोखर प्रभू, तुझी ही महानता आहे की आमची कुठलीही योग्यता नसताना तो आम्हाला अशा प्रकारे सांभाळतोस, आमच्यावर प्रेम करतोस, आमची काळजी घेतोस. प्रभू, सर्व गौरव, मान, सन्मान आम्ही तुझ्याच पवित्र नावाला देत आहोत, तुझ्याच नावाचा जय जयकार करीत आहोत. आज तू आमच्यावर दया कर, कृपा दृष्टी कर. जे शरीराने दुर्बळ आहेत, आजारे आहेत, त्यांना स्पर्श कर प्रभू, आरोग्य दे, त्यांच्या विश्वासामध्ये तू वाढ कर. जे लहान लेकरे आज अनाथ आहेत, जे वेदनांनी तळमळत आहेत, त्यांना तू स्पर्श कर प्रभू, त्यांची तू काळजी घे. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागू दे. प्रत्येक कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव. जे लोक आज मोठ्या तत्परतेने तुझं वचन ऐकण्याकरिता आपापले रेडिओ जवळ बसलेले आहेत, त्या सर्वांच्या मनाची तू तयारी कर आणि आजच्या वचनाच्याद्वारे तू त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आपण शिकलो की योहानाने आकाशामध्ये दरवाजा उघडलेला व सिंहासन मांडलेले पाहिले. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रकटीकरणाचे पुस्तक ह्याच्या चौथ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. त्या सिंहासनावर कोणी एक यास्फे व सार्दी या रत्नासारखा दिसणारा बसलेला व त्या सिंहासनाभोवती हिरवे पाचूसारखे मेघधनुष्यही त्याने पाहिले. अर्थातच हे राजासन सेनाधीश देवाचे आहे आणि योहानाने राजासनाभोवती असलेली 24 सिंहासने व त्यावर बसलेले 24 वडील शुभ्र वस्त्र ल्यालेले व सोन्याचे मुकुट घातलेले असे त्याने पाहिले. हे 24 वडील संपूर्ण मंडळीचे वडील आहेत. आता आपण पुढील वचनांचा अभ्यास करूया. प्रकटीकरणाचे पुस्तक चौथा अध्याय आणि 5वे वचन. राजासनाच्या आतून विजा वाणी व मेघ गर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. श्रोत्यानो, विजा वाणी व गडगडाट हे आगामी न्यायाची सूचना देणारे होते. त्या महासंकटाद्वारे परमेश्वर आपला क्रोध भयंकर पापात बुडालेल्या मानवजातीवर ओतणार आहे, यात काही शंका नाही श्रोत्यानो. पण आजही प्रभू परमेश्वराची न्यायी नजर सर्व पृथ्वीवर फिरत आहे. इथला अन्याय, अत्याचार, गलिच्छ, घृणास्पद पापे त्याच्या नजरेआड नाहीत आणि आजही तो मानवाला ठाऊक नाही असे रोग पाठवून आणि मानवाला अपेक्षित नसतील अशी संकटे पाठवून आपला क्रोध व्यक्त करीत आहे. पण आज केवळ पाश्चिमात्य देशच नाही तर संपूर्ण जग पापाने आंधळे झाले आहे. त्याने नीती अनितीच्या कल्पना पार बदलून टाकल्या आहेत. एका संगीत दिग्दर्शकाने आपल्या मुलाखतीत सांगितले, माझा तरुणांसाठी हाच संदेश आहे, तुम्हाला काही करावेसे वाटते ना, मग ते बेधडक करा. हा बेधडकपणा केवढा बेजबाबदार आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे श्रोतांनो. आम्ही आमचे आध्यात्मिक नेत्र व कान उघडे ठेवून याची दखल घ्यायला हवी. अत्यंत पवित्र सेनाधीश परमेश्वर यहोवा देव आपल्या राजासनावर आसनस्थ आहे आणि तेथून विजा व गडगडाट निघत आहे हे आम्ही लक्षात ठेवायला हवे. चौथा अध्याय आणि 6वं वचन पुढे सांगतं, राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चारो बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. श्रोत्यानो, या आधीच्या वचनात आपण 7 अग्नीचे दिवे म्हणजे देवाचे 7 आत्मे यांचा संदर्भ वाचला होता. हा देवाच्या पवित्र आत्म्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आताच वाचलेल्या वचनात आपण काचेचा स्फटिकासारखा समुद्र व मागे आणि पुढे डोळ्यांनी भरलेले 4 प्राणी पाहिले. हा काचेचा समुद्र देवाच्या राजासनासमोर असून त्याचे रूप महत्वाचे आहे. तो काचेचा आहे हे अभिप्रेत नाही. या समुद्राचे राजासनासमोर असणे हे सुचविते की येथे भर न्यायावर, क्रोधावर आहे, दयेवर नाही. हा समुद्र देवाचे पावित्र्य व त्याचे नीतिमत्व यांचे प्रतीक आहे. हा स्फटिकासारखा समुद्र उसळणारा नाही, तो स्थिर आहे आणि तो पारदर्शक स्वच्छ आहे. मंडळी ज्या 20व्या ठिकाणी येणार आहे त्याविषयी हा समुद्र सूचित करतो. थेसलनिकाकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 13वे वचन आम्हाला सांगते, थेसलनिकाकरास पहिले पत्र 3 अध्याय 13वे वचन, यासाठी की त्याने तुमची अंतकरणे स्थिर अशी करावी की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्रांच्या बरोबर येईल, त्यावेळेस ती देव आपला बाप याच्या समोर पवित्रतेत निर्दोष झालेली असावी. राजासनासमोर मध्यभागी व सभोवती असे 4 प्राणी पुढे आणि मागे डोळ्यांनी भरलेले असे योहानाने पाहिले. हे डोळे देवाची दृष्टी जी सर्वत्र फिरते व त्याची जी सततची जागरूकता व जाणीव आहे तिचे प्रतीक आहेत. अशातच मी एका 11 वर्षाच्या बेझो खजा इश्विली नावाच्या मुलाच्या चित्रकलेविषयी एक लेख वाचला. त्याच्या एका प्रसिद्ध चित्रात त्याने माणसाचा चेहरा, त्याला पाहणाऱ्या इतर नजरा आणि अंधारामधून त्याला पाहणारे डोळे यांचे चित्र रेखाटले आहे. हे अंधारातले डोळे देवाचे आहेत असे त्या छोट्या चित्रकाराचे म्हणणे आहे. देवाची न्यायी नजर सर्वत्र फिरते. ह्या सर्वमान्य सत्याची एका 11 वर्षाच्या मुलाला जाणीव आहे तर प्रौढांनी ती किती विशेष करून बाळगायला हवी. आणि ती जाणीव जर आम्ही सतत बाळगली तर अपराधांची संख्या केवढी तरी कमी होईल. श्रोत्यानो, योहानाने पाहिलेले हे 4 प्राणी एहेस्केलच्या दृष्टांतातील करूप आणि यशयाच्या दृष्टांतातील सराफ दूतांसारखे आहेत. त्यांच्याविषयी पुढे म्हणजे प्रकटीकरणाचे पुस्तक 4:4 आणि 7 वचनात आपण वाचतो, पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. मला वाटतं की हे चार प्राणी चार शुभवर्तमानांमधून प्रतीत झालेल्या ख्रिस्ताच्या चार रूपांशी समरूप आहेत. पहिले शुभवर्तमान म्हणजे मत्तयाचे शुभवर्तमान प्रभू येशूला राजा म्हणून सादर करते. तो त्याच्या जन्मापासून मरणापर्यंत आणि पुनरुत्थान व पुनरागमन यांच्यामध्ये राजा होता व आहे, ही या शुभवर्तमानातून प्रतीत झालेली आहे. आपणाला आठवतच असेल की देवाने यहुदाची तुलना सिंहाशी केली आणि या सिंहासारख्या वंशातून राजा व सत्ताधीश येईल व शिलो येईपर्यंत या घराण्यातून राजदंड काढून घेतला जाणार नाही असा त्याने करार केला. त्याविषयी आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक 49:9-10, प्रगटीकरणाचे पुस्तक 5:5 वाचायला मिळते. योहानाने पाहिलेला दुसरा प्राणी वासरासारखा होता. श्रोतनो, वासरू किंवा बैल हा ओझे वाहणारा पाळीव प्राणी असतो. मार्कृ शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताला सेवक म्हणून सादर करण्यात आले आहे. या शुभवर्तमानात येशूची वंशावळी देण्यात आलेली नाही. तुम्ही आपल्या सेवकाची वंशावळी जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, होय ना श्रोतनो? तो आपले काम करू शकतो की नाही एवढेच तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करता. मार्कृ शुभवर्तमानात आम्हाला ख्रिस्ताचे सेवकाचे रूप पाहायला मिळते. योहानाने पाहिलेल्या तिसऱ्या प्राण्याचे रूप माणसासारखे होते आणि लूकृष शुभवर्तमानामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त मानव म्हणून पाहायला मिळतो. लूक त्याला मानवाचा पुत्र म्हणून सादर करतो. आणि चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. श्रोत्यानो, गरुड हे ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रतीक आहे. योहान शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताच्या देवत्वावर भर देण्यात आलेला आहे. गोडेट यांनी सुचविल्याप्रमाणे हे चार प्राणी जगताचेही प्रतिनिधित्व करतात. सिंह रानटी जनावरांचे प्रतीक आहे, वासरू पाळीव प्राण्यांचे प्रतीक आहे, गरुड पक्षाचे प्रतीक आहे आणि माणूस सर्व निर्मितीचे मस्तक आहे. नवीन आकाशात व नवीन पृथ्वीमध्ये समुद्र असणार नाही, साहजिकच मासे व सरपटणारे प्राणी असणार नाहीत आणि प्रारंभी पाप जगात आणणारा सापही तिथे असणार नाही. आता आपण 8 वचन वाचूया. प्रगटीकरणाचे पुस्तक 4:8 वचन, त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार आहे तो सर्वसमर्थ प्रभु देव असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत. येशायाच्या 6:3 तिसऱ्या वचनात सराफ दूतही पवित्र 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 प्रभूचं देव सर्व सत्ताधारी असे सतत म्हणतानाचा संदर्भ आहे. जो होता आणि आहे आणि येणार हा संदर्भ ख्रिस्ताचा आहे. आपण त्याच्याविषयी प्रगटीकरणाचे पुस्तक 1:8 आधीच वाचलेले आहे. हे वचन सांगतं की मी अल्फा आणि ओमेगा प्रारंभ आणि शेवट आहे असे प्रभूचो देव जो आहे आणि जो होता आणि जो येणारा जो सर्व सत्ताधारी तो म्हणतो. श्रोत्यानो, त्याची आम्ही सतत उपकार स्तुती करावी, गौरव करावा असा तो देव आहे आणि त्याचे आमच्यावर अनादि अनंत असे उपकार आहेत. पुढच्या वचनांमध्ये त्याच्या स्तुती गौरवाविषयी आम्हाला वाचायला मिळते. प्रगटीकरणाचे पुस्तक 4:9-11 वचने आम्हाला सांगतात, राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करीतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. श्रोत्यानो, स्वर्गामध्ये ज्या प्रकारची उपासना होणार आहे तिचे हे पहिले दृश्य या वचनातून आम्हाला पाहायला मिळते आणि या वचनावरून हेही स्पष्ट होते की ही उपासना देवाचे स्तुतीगौरव ही देवाच्या निर्मितीची सदा सर्व काळ असणारी कृती आहे आणि देवाची निर्मिती त्रैक्य देवाची उपासना करीत आहे. ज्यांना या पृथ्वीवरच देवाचे गौरव करायला आवडत नाही त्यांना ही स्वर्गातली उपासना कशी आवडेल. परंतु रात्रंदिवस मला तुझे मनोहर रूप पाहण्याचे वरदान दे असे म्हणणाऱ्या दाविदासारख्या पवित्र जनांना भक्तांना ही उपासना अतिशय प्रिय असणार आहे. श्रोतांनो, या वचनात आपण वाचले की राजा सनाभोवती सिंहासनावर मंडळीचे जे 24 वडील जन बसले होते ते राजासनावर जो बसलेला त्याला नमन करून आपले मुकुट राजासनापुढे टाकून त्याला गौरव देतात. ही कृती ख्रिस्ताच्या अधीन होऊन त्याची उपासना करण्याची आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या समक्षतेत स्वर्गामध्ये असू तेव्हा आम्हाला या गोष्टीची तीव्र जाणीव होणार आहे की आम्ही त्याच्यासमोर मुकुट परिधान करण्यास अपात्र आहोत. आणि जरी आम्हाला आमच्या पृथ्वीवरील विजय विश्वासामुळे प्रतिफळ म्हणून मुकुट मिळाला असला तरी खरा विजय ख्रिस्ताचा आहे, कारण त्या विजयासाठी इच्छा करणे व कृती करणे त्याने आमच्या ठाई राखले व त्यासाठी कृपा व सामर्थ्य तोच आम्हाला देतो. हे सत्य आम्ही आमच्या या पृथ्वीवरच्या जीवनातच ओळखायला हवे. जर श्रोतांनो आम्ही ख्रिस्तासाठी काही करू शकतो तर ते केवळ त्याच्याच सामर्थ्याने व त्याच्याच कृपेने करू शकतो. म्हणून मी ख्रिस्तासाठी अमुक केले किंवा तमुक केले असल्या बढाया निरर्थक आहेत. आणि जेव्हा आम्हाला ख्रिस्ताच्या या गौरवी कृपेची जाणीव होते तेव्हाच आम्ही आमचा सन्मान व आमचे प्रतिफळ त्याच्या चरणी ठेवून त्यालाच त्या सन्मानाचे श्रेय देऊ शकतो. आपण या वचनांमध्ये असेही वाचले की ते 24 वडील देवाला म्हणतात, हे प्रभू, गौरव आणि सन्मान आणि सामर्थ्य घ्यायला तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि अस्तित्वात आणले गेले. डॉक्टर वॉलवूड यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देऊन सांगितले आहे की जे जिवंत प्राणी राजासनासभोवती आहेत ते राजासनावर बसलेल्याच्या गुणवैशिष्ट्यांसाठी त्याचे स्तुती गौरव करतात, परंतु जे मंडळीचे प्रतिनिधित्व करणारे 24 वडील तेथे आहेत ते त्याच्या गुणवैशिष्ट्यांबरोबर त्याच्या निर्मितीबद्दलही त्याला गौरव देतात. ते म्हणतात, तुझ्या इच्छेमुळे ते झाले. देवाने ही पृथ्वी व तिच्यावरील सर्व जसे आहे तसे निर्माण केले कारण तशीच त्याची योजना होती व तसाच त्याचा हेतू होता. तो काय करीत आहे व काय करणार आहे हे मला फारसे समजत नाही, पण मला माहीत आहे की या विश्वावर त्याचे नियंत्रण आहे आणि तो सर्व काही आपल्या योजनेनुसार हेतूनुसार घडवित आहे. श्रोतांनो, त्याच्या विश्वाच्या या महान योजनेमध्ये तुम्हाला सहज विसरू शकला असता, परंतु तो माझी आठवण ठेवतो आणि माझ्या गरजा भागून आपल्या समक्षतेचा अनुभव मला देतो. हे सर्व विश्वासणाऱ्यांना अनुभवायस येते म्हणूनच विश्वासणारे त्याची उपासना करतात. श्रोतनो, प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला हेच स्वर्गाचे दृश्य वाचायला मिळते आणि त्यासोबत पुढील घटनाही वाचायला मिळतात. या घटना महासंकटाच्या काळाच्या तयारीच्या संदर्भात आहेत आणि या काळामध्ये मंडळी ख्रिस्तासह स्वर्गात असल्यामुळे तिला महासंकटातले क्लेश भोगावे लागणारच नाहीत. 4व्या अध्यायामध्ये राजासन हे केंद्रस्थानी आहे तर 5व्या अध्यायामध्ये सिंह आणि कोकरा दोन्ही जे ख्रिस्ताचे प्रतीक आहेत ते केंद्रस्थानी आहेत. ख्रिस्त राजासनावर बसलेला कोकरा आहे, तो सार्वभौम देव आणि तारक दोन्ही आहे. या घटनांचे नियंत्रण त्याच्या हाती आहे. कोकरा हे तुमच्यापैकी अनेकांसाठी नवीन प्रतीक असावे म्हणून त्याचे थोडक्या स्पष्टीकरण मी देत आहे. ख्रिस्त देवाचा कोकरा म्हणजे ज्याने आपल्यावर जगाची पापे वाहून नेली आणि जो देवाच्या वेदीवर पापांचे प्रायश्चित म्हणून अर्पिला गेला तो ख्रिस्त आहे. त्याच्या वधस्तंभावर पूर्ण केलेल्या उद्धार कार्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना देवाचे तारण प्राप्त होते. मानव आपल्या कर्माने स्वतःचा उद्धार करू शकत नाही म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या अप्रतिम त्यागाद्वारे आमच्यासाठी तारण उपलब्ध करून दिले आहे. हा ख्रिस्त देवाचा कोकरा आहे ज्याच्याविषयी आम्हाला प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायात वाचायला मिळते. आता श्रोतांनो, 5वा अध्याय आणि पहिले वचन आपण वाचूया. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठ पोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. या वचनाच्या सुरुवातीला आणि याच्या वापराने स्पष्ट होते की हा अध्याय 4व्या अध्यायाला जोडून आहे. दोन्हींचा विषय एकच आहे. आपण वाचले की देव पित्याने आपल्या हातामध्ये एक आतून बाहेरून लिहिलेली 7 शिक्के मारून बंद केलेली गुंडाळी ठेवली. स्टॉफर यांनी याचा संबंध रोमी मृत्यूपत्राशी जोडून सांगितले की रोमी कायद्यानुसार मृत्यूपत्र 7 शिक्के मारून बंद करण्याचे अगत्य होते. परिणामी लक्षात ठेवायला हवे की प्रगटीकरणातला 7 हा आकडा अपघाती नाही किंवा रोमी कायद्याचे अनुकरण नाही, तो पूर्णतेचा व परिपूर्णतेचा आकडा आहे. गोडेटच्या मते ही गुंडाळी नवीन कराराचे पुस्तक आहे. इतरांच्या मते ते क्रोधाचे किंवा न्यायाचे पुस्तक आहे. वॉल्टर स्कॉट यांच्या मते ही गुंडाळी देवाची या जगासंबंधाने मसलत व योजना याविषयी होती. वास्तविक या गुंडाळीला शीर्षक असण्याचे कारण नाही, कारण डॉक्टर हॅरी आयनसाइड यांनी सुचविल्याप्रमाणे ही गुंडाळी या जगाचे खरेदी खत आहे. या जगाचे खरेदी खत प्रभू येशूच्या हातात आहे. श्रोतानो, दानिएलाचा 7 अध्याय 13 आणि 14 वचने आम्हाला सांगतात, मी रात्रीतल्या दृष्टांतात पाहत होतो आणि पहा, मनुष्याच्या पुत्रासारखा एक आकाशाच्या मेघासहित आला आणि तो दिवसाच्या पुरातनाकडे आला आणि कोणी त्याला त्याच्यासमोर जवळ आणले आणि त्याला प्रभुत्व व वैभव व राज्य दिले ते असे की सर्व लोक राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी. त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे. यावरून असे सुचविले जाते की ज्या जगामध्ये तुम्ही व मी जगत आहोत त्याचे खरेदी खत प्रभू येशूला दिलेले आहे. श्रोतानो, प्रगटीकरणाचे पुस्तक समजून घेण्यासाठी आम्हाला जखऱ्या संदेष्टाचे पुस्तक समजून घेणे आवश्यक आहे. जखऱ्याचे पुस्तक 5:1-3 वचने सांगतात, जखऱ्याचे पुस्तक 5:1-3 वचने, आणि मी फिरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा पहा, उडती गुंडाळी होती आणि त्याने मला म्हटले, तुला काय दिसते? तेव्हा मी म्हणालो, मला एक उडती गुंडाळी दिसते, तिची लांबी 20 हात व तिची रुंदी 10 हात आहे. तेव्हा त्याने मला म्हटले, जो शाप निघून अवघ्या भूमीच्या पाठीवर जातो तो हाच आहे, कारण जो कोणी चोरी करतो तो एका अंगास तिच्या अनुसार छेदून टाकला जाईल आणि जो कोणी शपथ वाहतो तो दुसऱ्या अंगास तिच्या अनुसार छेदून टाकला जाईल. श्रोतनो, ही उडती गुंडाळी व प्रगटीकरणामधली गुंडाळी एकच आहे. ही गुंडाळी किंवा पुस्तक काय असावे याबद्दल अनेक मतभेद आहेत. हे पुस्तक देवाचा इस्रायलाशी नवीन करार आहे असे सुचविण्यात आले आहे आणि हे मत इतर मतांपेक्षा अधिक ग्रहणीय वाटते. परमेश्वराने या कराराविषयी पुष्कळ काही सांगितले आहे. यिर्मयाचे पुस्तक 31:31-33 या वचनांमध्ये सांगितलेले आहे. यिर्मयाचे पुस्तक 31:31 वचने, यहोवा म्हणतो, पहा, असे दिवस येतात की ज्यात मी इस्रायलाच्या घराण्याशी व यहुदाच्या घराण्याशी नवा करार करेन. परंतु यहोवा म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी इस्रायलाच्या घराण्याशी करीन तो हाच आहे, मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामात ठेवीन व त्यांच्या हृदयात मी ते लिहीन आणि मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. प्रेषित पॉल रोमकरासपत्र 11:26-27 वचनांमध्ये लिहितो, रोमकरासपत्र 11:26-27 वचने, आणि याप्रमाणे सर्व इस्रायल तारण पावेल असे लिहिले आहे की सियोनातून उद्धार करणारा येईल व तो याकोबापासून अभक्ती दूर करेल, मी त्यांची पापे काढून घेऊन दूर नेईन, तेव्हा त्यांच्याशी हाच माझा करार आहे. इब्री लोकास पत्र 10:17-18 या वचनांमध्ये सांगण्यात आले आहे. इब्री लोकास पत्र 10:17-18 वचने, मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आता जेथे यांची क्षमा झाली तेथे पापांसाठी आणखी अर्पण नको. श्रोतनो, परमेश्वराने इस्रायलाशी जो जुना करार केला होता तो माणसावर अवलंबून होता. 10 आज्ञा करणाऱ्यावर किंवा कृतीवर भर देणाऱ्या होत्या. मानवाच्या अशक्त देह स्वभावावर अवलंबून होत्या म्हणून तो करार अपयशी ठरला. देवाने दिलेले नियमशास्त्र किंवा 10 आज्ञा यांच्यामध्ये काही दोष नव्हता, दोष माणसामध्ये होता. एदेन बागेतही माणसाच्या पत्नाला ते जीवनी वृक्षाचे फळ जबाबदार नव्हते, तर माणूसच त्याच्या पत्नाला जबाबदार होता. परंतु जो नवा करार परमेश्वर इस्रायलाशी करणार आहे तो देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असणार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे. पाचवा अध्याय आणि दुसरं वचन पहा. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ते उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. हा प्रश्न आहे की या जगाचा हक्क कोणाजवळ आहे, कोण त्याच्यावर अधिकार गाजवू शकतो, कोण न्याय व नीतिमत्व यांची स्थापना करू शकतो. एखादा राजकीय पक्ष ते करू शकतो काय, किंवा एखादी जागतिक संघटना ते करू शकते काय? श्रोतांनो, कदाचित तुमचाही असा भ्रम झाला असेल की माणूस स्वतःच स्वतःच्या समस्या सोडू शकतो, पण मला आपणाला स्पष्टच सांगू द्या की तो आपल्या समस्या सोडू शकत नाही. त्याने त्या अधिक गुंतागुंतीच्या करून ठेवल्या आहेत. श्रोतांनो, आपण पुढे वाचणार आहोत की ती गुंडाळी फोडायला केवळ एकच व्यक्ती योग्य होती, व ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या व माझ्यासाठी देवाचे तारण सिद्ध करून ठेवले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना केवळ पापांची क्षमाच मिळत नाही, तर ते मरणातून जीवनात पार जातात. म्हणजे त्यांना शारीरिक मरण आले तरी त्यानंतर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते. एवढेच नाही तर ते येणाऱ्या भविष्य काळात प्रभू येशू ख्रिस्ताजवळ वर घेतल्या जातील व नंतर त्याच्याबरोबर राज्यही करतील. ही साधी सोपी सुवार्ता सोडून कर्मकांड, व्रत वैकल्य आणि स्वतःचे कठोर परिश्रम यांनी मुक्ती मिळविण्याची धडपड करण्यात काय अर्थ आहे हे मला समजत नाही. आणि तेवढे सर्व करूनही मुक्ती मिळेलच याची खात्रीही नाही. तर श्रोत्यानो, आज जर आपण मुक्ती आणि पापांची क्षमा प्राप्त करण्याकरिता धडपड करीत आहात, स्वप्रयत्न करीत आहात, तर ते सर्व थांबवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. तोच तुम्हाला पापांची क्षमा देऊ शकतो आणि तोच तुम्हाला पापांपासून मुक्त करू शकतो. सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्रभू येशू ख्रिस्ताजवळच आहे, म्हणून त्याला आपले जीवन समर्पित करा. प्रभू येशू ख्रिस्त आपणासोबत राहो आणि परमेश्वर आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
आपण ह्या कार्यक्रमाला radio882.com ह्या वेबसाईट वर सुद्धा ऐकू शकता. radio882.com ह्या वेबसाईट विषयी आपण आपल्या मित्रगणांना अवश्य सांगा.
लौकिक मी सुखी दंड